chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज सोमवार 10 ऑगस्ट 2020. डोमेस्टिक मार्केट सणासुदीच्या मागणीमुळे महाराष्ट्राच्या काही भागात बाजारपेठेच्या मागणीत तेजी दिसून आली. उर्वरित राज्यात संमिश्र मागणी दिसून आली. महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3260 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3425 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता. गुजरातमध्ये एसटीसचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3275 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये एसटीसचा व्यापार 3370 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3425 रुपये ते 3500 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $377.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.83 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.958 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2915 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3149 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $41.97 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 141.51 अंकांनी वर येऊन 38,182.8 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 56.10 अंकांनी वर येऊन 11,270.15 अंकावर बंद झाला.